प्रेषितांची कृत्ये अध्याय 5. कोणी हनन्या नावाचा एक इसम व त्याची बायको सप्पीरा यांनी आपली मालमत्ता विकली. मग त्याने किमतीतून काही भाग बायकोच्या संमतीने मागे ठेविला व काही भाग आणून प्रेषितांच्या चरणी ठेविला. तेव्हा पेत्र म्हणाला,
हनन्या, तू पवित्र आत्म्याबरोबर लबाडी करावी व जमिनीच्या किमतीतून काही ठेवून घ्यावे म्हणून सैतानाने तुझे मन का भरविले आहे? ती होती तोवर तुझी स्वतःची व विकल्यावर तुझ्या स्वाधीन नव्हती काय? हे करण्याचे आपल्या मनात तू का आणिले? तू मनुष्यांशी नाही तर देवाशी लवाडी केली.
हे शब्द ऐकून हनन्याने खाली पडून प्राण सोडिला आणि हे ऐकणाऱ्या सर्वांस मोठे भय प्राप्त झाले. नंतर तरुणांनी उठून त्याला गुंडाळिले व बाहेर नेऊन पुरिले. मग असे झाले की सुमारे प्रहराच्या अंतराने त्याची बायको आत आली. तेव्हा झालेले वर्तमान तिला समजले नव्हते.
मला सांग, एवढ्याला तुम्ही जमीन विकली काय?
तिने उत्तर केले,
होय एवढ्यालाच.
पेत्र तिला म्हणाला,
प्रभूच्या आत्म्याची परीक्षा पाहण्यास तुम्ही एकोपा का केला? पहा, ज्यांनी तुझ्या नवऱ्याला पुरिले त्यांचे पाय दाराशीच आहेत, ते तुलाही उचलून बाहेर नेतील.
तेव्हा लागलेच तिने त्याच्या पायांजवळ पडून प्राण सोडिला आणि तरुणांनी आत येऊन तिला मेलेले पाहून तिला बाहेर नेऊन तिच्या नवऱ्याजवळ पुरिले. यावरून सर्व मंडळीला व हे ऐकणाऱ्या सर्वांस मोठे भय प्राप्त झाले. प्रेषितांच्या हातांनी लोकांमध्ये पुष्कळ चिन्हे व अद्भुते घडत असत आणि ते सर्व एकचित्ताने शलमोनाच्या देवडीत जमत असत. लोक त्यास थोर माने, तरी त्यांच्यात सामील होण्यास इतर कोणाचे धैर्य झाले नाही. विश्वास धरणारे पुष्कळ पुरुष व स्त्रिया यांचा समुदाय उत्तरोत्तर प्रभूकडचा झाला, इतके की लोकांनी दुखणे करायस मार्गात आणून बाजांवर व पलंगांवर ठेवावे, यासाठी की पेत्र येत असता त्याची सावली तरी त्यांच्यातील कोणावर पडावी. आणखी यरुशलेमाच्या आसपासच्या चोहोकडल्या गावातून लोकसमुदाय दुखणे करायस व अशुद्ध आत्म्यांनी पिडलेल्यास घेऊन तेथे येत आणि ते सर्व बरे होत असत. तेव्हा मुख्य याजक व त्याच्याबरोबर असलेले सर्व सदोकपंथी यांच्या मनात मत्सर भरून ते उठले आणि त्यांनी प्रेषितांवर हात टाकून त्यास तुरुंगात घातले. परंतु रात्री प्रभूच्या दूताने तुरुंगाचे दरवाजे उघडिले व त्यास बाहेर आणून म्हटले,
जा आणि मंदिरात उभे राहून या जीवनाची सर्व वचने लोकास सांगा.
हे ऐकून ते पहाटेच मंदिरामध्ये जाऊन शिक्षण देऊ लागले. इकडे मुख्य याजक व त्याचबरोबर जे होते त्यांनी येऊन धर्मसभा व इस्रायल लोकांचे वडील मंडळ ही एकत्र बोलाविली आणि त्यास आणावयास तुरुंगाकडे पाठविले. शिपाई तुरुंगात गेले तो ते तेथे नाहीत असे पाहून त्यांनी परत येऊन सांगितले की
तुरुंग चांगल्या व्यवस्थेने बंद केलेला आणि दरवाजात पहारेकरी उभे राहिलेले असे आम्ही पाहिले खरे, परंतु उघडल्यावर आम्हास आत कोणी सापडले नाही.
हे वर्तमान ऐकून याचा काय परिणाम होईल याविषयी मंदिराचा सरदार व मुख्य याजक घोटाळ्यात पडले. इतक्यात कोणी येऊन त्यास असे सांगितले की
पहा, ज्या मनुष्यास तुम्ही तुरुंगात ठेविले होते ते मंदिरात उभे राहून लोकांना शिक्षण देत आहेत.
तेव्हा सरदाराने शिपायांसह जाऊन त्यास जुलूम न करीता आणले, कारण लोक आपणाला दगडमार करतील असे त्यास भय होते. त्यांनी त्यास आणून धर्मसभेपुढे उभे केले. तेव्हा मुख्य याजकाने त्यास विचारिले,
या नामाने शिक्षण देऊ नका असे आम्ही तुम्हास निक्षून सांगितले की नाही? तरी पहा, तुम्ही आपल्या शिकवणीने यरुशलेम भरून टाकिले आहे आणि या माणसाच्या रक्तपाताचा दोष आम्हावर आणावयास पाहता.
तेव्हा पेत्राने व इतर प्रेषितांनी उत्तर केले,
आम्ही मनुष्यापेक्षा देवाला मानिले पाहिजे. ज्याला तुम्ही खांबावर टांगून मारिले त्या येशूला आमच्या पूर्वजांच्या देवाने उठविले. त्याने इस्रायलाला पश्चाताप व पापांची क्षमा ही देणगी द्यावी म्हणून देवाने त्याला आपल्या उजव्या हस्ते राजा व तारणारा असे उच्च केले. या गोष्टीविषयी आम्ही त्याचे साक्षी आहोत. आणि जो पवित्र आत्मा देवाने आपल्या आज्ञा पाळणाऱ्यास दिला आहे तोही साक्षी आहे.
हे ऐकून ते इतके चिडले की त्यांनी त्यास जीवे मारण्याचे मनात आणले. तेव्हा सर्व लोकांमध्ये प्रतिष्ठित असा मानलेला गमलियल नावाचा एक परुषी शास्त्राध्यापक होता. त्याने धर्मसभेत उभे राहून त्या मनुष्यास जरासे बाहेर काढावयास सांगितले. मग तो त्यास म्हणाला,
अहो इस्रायल लोकांनो, तुम्ही या मनुष्याचं काय करणार याविषयी आपणास सांभाळा. कारण काही दिवसांपूर्वी थुदास हा पुढे येऊन मी कोणीतरी आहे असं म्हणू लागला. त्याला सुमारे 400 माणसं मिळाली. तो मारला गेला आणि जितके त्याला मानित होते त्या सर्वांची दाणादाण होऊन ते नाहीतसे झाले. त्याच्या मागून गालिलकर यहुदा नावनिशी होण्याच्या दिवसात पुढे आला व त्याने पुष्कळ लोकांस फितवून आपल्या नादी लावलं. त्याचाही नाश झाला व जितके त्याला मानित होते त्या सर्वांची दाणादाण झाली. म्हणून मी तुम्हाला आता सांगतो, या माणसांपासून दूर राहा व त्यांच्या वाटेस जाऊ नका. कारण हा बेत व हे काम मनुष्याचे असल्यास नष्ट होईल, परंतु देवाचे असल्यास तुमच्यानं ते नष्ट करवणार नाही. तुम्ही देवाचे विरोधी मात्र ठराल.
तेव्हा त्यांनी त्याचे सांगणे मान्य केले. त्यांनी प्रेषितास बोलावून फटके मारविले आणि येशूच्या नामाने बोलू नका अशी ताकीद देऊन त्यास सोडून दिले. ते तर आपण त्याच्या नामासाठी अवमानास योग्य ठरलो यामुळे आनंदित होऊन धर्मसभेपुढून निघाले. आणि येशू हा ख्रिस्त आहे असे ते मंदिरात व घरोघरी नित्य शिकविता व सुवार्ता गाजवित राहिले.